If you take your Bibles, please turn to Luke chapter 11. We continue our studies through this wonderful gospel and through this series on prayer. Lord, teach us how to pray. Last week we looked at verse 1 to 13 and we saw the overview of this whole passage, and this morning we want to look just at four verses today. And my goal this morning is not to give you more knowledge, to put more knowledge in your head. We have enough knowledge. Now we need to make it practical. We notice in this passage there, the Lord, the disciples, they didn't say, Lord, teach us about praying.
About prayer.
They said, Lord, teach us how to pray, no? So that is my goal this morning, that we would be people who want to know how to pray.
And
We have many opportunities to pray in the church, don't we?
And
we have opportunities to put together what we have learned in our prayer life.
So
I do pray, and I look forward to Wednesdays when we come together and pray that our prayers would indeed be more effective, our prayers would be more powerful. So let's read, I'll read in English first, just the four verses, and then Akash can read later. Now Jesus was praying in a certain place, and when he finished, one of his disciples said to him, Lord, teach us to pray as John taught his disciples.
मी मराठीमध्ये वाचतो वचन एक मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता ती त्याने समस्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले प्रभूजी जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करावे शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा
And he said to them, when you pray, say, Father, hallowed be your name, your kingdom come.
तो त्यांना म्हणाला तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा हे पित्या तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो
Give us each day our daily bread.
आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.
And forgive us our sins.
आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर.
For we ourselves forgive everyone who is indebted to us and lead us not into temptation.
कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋणाला क्षमा करीतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नको.
So we saw last week already that this is commonly called the Lord's Prayer.
आणि मग मागच्या अर्थामध्ये आपण पाहिलं की त्याला सर्वसाधारणपणे याला प्रभूची प्रार्थना म्हणतात.
In fact, this has been called the Lord's Prayer for the last
1900 years.
And the Lord taught his disciples how to pray, not on one occasion, but on two occasions. He used the exact same pattern.
आणि मग येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी फक्त एकदाच त्या ठिकाणी त्याच्या शिष्यांना प्रार्थना कशी करायची हे शिकवलं नाही तर दोनदा त्याने शिकवलं सेम एकच पद्धत त्याने त्या ठिकाणी वापरली आहे
But we know that this is not the Lord's prayer, actually this is the disciples' prayer, how the disciples are to pray.
And
it's wonderful to see that here, as we did last week, the disciples were the ones requesting, teach us or show us how to pray.
आणि मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिष्य जे आहे ते त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला विनंती करत आहे की आम्हाला प्रार्थना करायला शिकव.
And obviously the disciples, they saw their master praying and they were affected by the Lord's desire to pray and his effectiveness in prayer, and they wanted that that same effectiveness.
आणि मग नक्कीच त्या ठिकाणी त्यांचा जो प्रभू आहे येशू ख्रिस्त त्याला त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे की त्याची प्रार्थना जीवन कसं आहे, ज्यावेळेस तो प्रार्थना करतो त्यावेळेस कशा रीतीचे परिणाम होतात. तर नक्कीच ही गोष्ट त्या ठिकाणी शिष्यांच्या जीवनात त्यांना देखील हवी आहे, म्हणूनच ते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतात की आम्हाला प्रार्थना करावा शिकव.
So the Lord gave his disciples a wonderful example to follow.
आणि मग येशू ख्रिस्ताने फक्त त्या ठिकाणी एक उदाहरण त्याच्या शिष्यांसमोर ठेवलेलं आहे की जेणेकरून ते त्याचं अनुकरण करतील.
And if you are honest this morning, just like the disciples, you probably struggle in your prayers.
आणि मग नक्कीच जर तुम्ही तुमच्या स्वतःशी जर प्रामाणिक असाल तर नक्कीच इथे बसलेले प्रत्येक जण प्रार्थनेच्या जीवनामध्ये अडकतो.
Prayer doesn't come naturally to us.
आणि प्रार्थना जी आहे ती नैसर्गिकरित्या आपल्याला येत नाही.
And there are times when we feel like our prayers are hitting the ceiling and they're coming back down.
बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्या प्रार्थना ज्या आहेत त्या जातात आणि वरती छताला लागून पुन्हा खाली पडतात.
So we need instruction how to pray.
आणि मग त्याच कारणामुळे आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन हवं आहे की आपण प्रार्थना कशी करावी.
And for the next couple of weeks I want us to be looking at these instructions the Lord gives to us verse by verse how we are to pray.
येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हे जे शास्त्रोत्तर आहे त्यावर आपण आणखी मनन करूया की त्या ठिकाणी आपल्याला समजून येईल की आपण प्रार्थना कशी करावी.
Well, the first thing, my first point is that we need to be praying the Bible.
आणि मग पहिली गोष्ट जी आहे ती ही की आपण प्रार्थना जी आहे तिच्यामध्ये आपलं पवित्र शास्त्र असणं गरजेचं आहे.
We see there the disciples asking, teach us to pray.
आणि मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शिष्य जे आहे ते विचारत आहे की आम्हाला प्रार्थना करायला शिकवा.
And then of course we know the Lord is God, but his instructions are biblical as well. He says to them, pray, Father.
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की नक्कीच येशू ख्रिस्त जो आहे तो देव आहे, परंतु त्याच्या प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस तो त्या ठिकाणी त्यांना शिकवत आहे त्यावेळेस तो म्हणतो तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही असं म्हणा हे पित्या.
Now this is a biblical instruction. Lord Jesus is not just making this up. This is something that was in the Old Testament.
आणि मग हे जे काही शिकवत आहे येशू ख्रिस्त ते काय येशू ख्रिस्ताने नवीन असं त्यांच्या समोर मांडत नाही, तर जुन्या करारामध्ये जे काही त्याने दिलेलं आहे तेच पुन्हा एक वार तो पवित्र शास्त्रानुसार त्यांच्या समोर मांडत आहे.
The Jewish people would address God as Father. They would address him as Abba Father.
आणि मग यहुदी लोक जे आहे ते त्या ठिकाणी देवाला आबा फादर आबा पिता अशा रीतीने ते हात मारायचे.
The Jewish people understood that God had chosen his people Israel.
आणि मग यहुदी लोकांना माहित होतं की देवाने त्याचे लोक इस्रायल लोक यांना निवडलं आहे.
And there was a relationship that they had with God, not just as a law enforcer, not just as a government official. The relationship they had with God was one as father and child.
आणि मग त्यांना हे माहित होतं की त्यांचं आणि देवाचं जे नातं आहे ते काय एखादं नियम देणाऱ्यासारखं किंवा एखाद्या सरकारसारखं नाही, तर पित्याचं आणि पुत्राचं नातं कसं असतं त्या प्रकारचं त्यांचं नातं आहे हे यहुदी लोकांना चांगलं माहित होतं.
There's a unique relationship that God's children have with him because of his electing love.
आणि मग त्याने जे त्याचं जे प्रेम त्यांच्यावर व्यक्त केलं होतं त्यामुळे त्यांना माहित होतं की त्यांचं आणि देवाचं नातं जे आहे ते एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे.
And this is a wonderful privilege that we have to call God Father, and that is how we pray. This is how we start, our Father.
आणि मग नक्कीच ही एक आपल्यासाठी एक चांगली संधी आहे आणि त्याच कारणामुळे आपण त्याच प्रकारे प्रार्थना करणं गरजेचं आहे की हे पित्या.
The second thing we see is we should pray that his name be hallowed again. Where does that come from?
आणि मग दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपण पाहतो की तुझे नाव पवित्र मानलं जावं, देवाचं नाव पवित्र मानलं जावं, ही गोष्ट आपल्याला कुठे पाहायला मिळते.
Again, over and over in the Old Testament, that the name of God refers to the reputation of God.
आणि मग त्या ठिकाणी देवाचं नाव जे आहे ते वारंवार त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते वारंवार त्या ठिकाणी आलेलं आहे.
And it means to seem as who he is, as the glorious God of this universe.
त्याचा अर्थ हाच होतो की हे बघण्यासाठी की तो कोण आहे आणि तो कशा रीतीने अद्भुत आहे या जगाचा निर्माता.
We are to hallow his name, we are to glorify his name, we are to acknowledge that God is awesome.
आणि मग ही गोष्ट आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे की त्याचं नाव पवित्र आहे, त्याचं नाव त्या ठिकाणी आपण गौरव केलं पाहिजे आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की तो एक अद्भुत असा देव आहे.
So we see again the Lord is instructing from the Bible.
पुन्हा एक वेळ आपण पाहू शकतो की येशू ख्रिस्त जो आहे त्यांना पवित्र शास्त्रामधूनच शिकवत आहे.
This comes directly from the Old Testament.
ही जी गोष्ट आहे ती देखील आपल्याला जुन्या करारामधून आलेली आहे.
The first thing the Lord says to them, your kingdom come.
तिसरी गोष्ट आपण पाहतो आपण की तुझे राज्य येव.
Where does Jesus get that from?
आणि मग हे येशू ख्रिस्त कुठून प्राप्त झालं?
We know that comes directly from the Old Testament.
आणि आपल्याला माहित आहे की जे काही येशू ख्रिस्त त्यांना शिकवत आहे ते जुन्या करारातूनच आलेलं आहे.
We know the prophets, the great prophets, Isaiah and Ezekiel and Jeremiah, they were all praying for God's kingdom to come. Their whole ministry was directed towards the reign of God in the lives of his people. Habakkuk the prophet prayed that the earth would be as full of the knowledge of the Lord as the waters cover the sea. And that language is simply praying for God's kingdom to come.
It's
the reign of God spread from shore to shore to the ends of the earth, which one day it will be, and that's what we have to look forward to.
ती पूर्णत्वात येणार आहे कारण की देवाचं राज्य जे आहे ह्या सुरुवातीपासून त्या दिगंधापर्यंत येणार आहे आणि ती गोष्ट जी येणार आहे तिच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे.
The Lord is teaching, instructing them from the Bible.
आणि मग देव जो आहे, येशू ख्रिस्त जो आहे, तो त्या ठिकाणी त्यांना पवित्र शास्त्रामधून मार्गदर्शन देत आहे.
The first thing the Lord says, give us each day our daily bread.
चौथी गोष्ट त्या ठिकाणी आपण पाहतो की आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.
Again, where does this come from? Where does the Lord get that idea from? Well, it comes from the Old Testament. Remember the Israelites as they travelled through the wilderness? What were they to pray for? I mean, they weren't able to hunt for food. They weren't able to farm for food. So how did they get their food? They were to pray for their daily manna, isn't it?
कारण की त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या रोजच्या मान्नासाठी पित्याकडे प्रार्थना करावी लागत होती.
And the Lord would provide all their needs.
आणि देव त्या ठिकाणी त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करत होता.
So praying from the Bible. Again, the Lord says, forgive us our sins. Where does that come from? Comes from the Bible. And we see in the Old Testament the Israelites making sacrifices for their sins. We know that the temple was full of blood. We know that there was a covenant that God made with Abraham. And that covenant was all about the forgiveness of sins. The reason they made sacrifices, the reason there was so much blood, is because they realized that there was a payment that had to be paid for their sins. And right from the Old Testament, they understood about the atonement.
आणि मग जुन्या करारापासूनच त्यांना त्या ठिकाणी जे बलिदान येशू ख्रिस्त देणार होता याविषयी त्यांना माहिती होती.
And they realized that sin cut them off from the fellowship of God.
त्यांना हे देखील माहित होतं की पापामुळे त्यांचं आणि देवाचं जे नातं आहे ते तुटलं होतं.
And they needed the forgiveness of sins in order to be reconciled to God.
आणि मग देवाशी त्यांचा पुन्हा समेट व्हावा या कारणासाठी ते बलिदान देणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं.
So we have here instructions from the Old Testament, we have script instructions from the Bible.
आणि मग या ठिकाणी जे काही येशू ख्रिस्त त्यांना मार्गदर्शन करत आहे ते सर्व जुन्या करारामधून तो त्यांना सांगत आहे.
And what Jesus is saying to his Bible, to his disciples is that they must pray scripture back to God.
आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना हे सांगत आहे की तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना कराल त्यावेळेस देवाची वचन आहे पुन्हा देवाला सांगा.
And that's the first instruction Jesus gives. That's my first point this morning. If you want to pray effectively, pray the Bible, pray God's word back to God.
आणि मग या ठिकाणी जर तुमची प्रार्थना जी आहे ती जर परिणामकारक जर तुमच्या जीवनामध्ये जर ठरवायची असेल तर तुम्हाला येशू ख्रिस्ताने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यामध्ये की देवाची वचने देवाला पुन्हा सांगणे.
Now, maybe we should define what it means to pray.
मग यावेळेस आपण याचं स्पष्टीकरण करूया नेमके की प्रार्थना करणं म्हणजे काय.
वन ऑफ द अर्ली चर्च फादर्स सेड प्रेयर इज सिंपली कॉन्व्हर्सेशन विथ गॉड.
आणि मग एक जी मंडळी होती पहिले मंडळीचे जे फादर होते ते अशा रीतीने म्हणतात की प्रार्थना म्हणजे की एक देवाशी संवाद साधणे होय.
But how do we communicate? Sometimes we communicate in wrong ways, isn't it?
आणि मग या ठिकाणी आपण कशा रीतीने त्या ठिकाणी संवाद साधला पाहिजे तर बरेच वेळा आपण चुकीच्या रीतीने संवाद साधतो.
In fact, even in Ephesians 5 we have instructions how we are to communicate with our husbands and wives.
आणि मग इफिस 5 मध्ये आपण पाहतो की आपण पतीने पत्नीशी कशा रीतीने त्या ठिकाणी त्यांचं नातं असो किंवा संवाद असावा याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे.
Because the Bible acknowledges that there is wrong ways to communicate and there are good ways to communicate. There are ineffective ways to communicate and there are effective ways to communicate.
पवित्र शास्त्राला माहित आहे की त्या ठिकाणी काही योग्य मार्ग आहेत, काही चुकीचे मार्ग आहेत, काही परिणामकारक मार्ग आहेत, काही परिणामकारक नाहीत असे मार्ग आहेत हे पवित्र शास्त्राला चांगल्या रीतीने माहित आहे.
The Westminster Catechism has a longer definition of prayer. Let me give that to you.
आणि मग वेस्टमिनिस्टर कॅटेकिझम त्यांचं जे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रार्थनेविषयी ते आपण या ठिकाणी वाचूया.
Prayer is an offering up of our desires unto God in the name of Christ.
आणि मग त्या ठिकाणी ते अशा रीतीने म्हणतात की प्रार्थना ही अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आपण आपली इच्छा जी आहे ती येशू ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे मांडतो.
By the help of his spirit,
त्याच्या आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे,
with confession of our sins,
आपल्या पापांची कबुली देऊन,
and thankful acknowledgement of his mercy,
आणि मग त्या ठिकाणी त्याला धन्यवाद देऊन हे स्वीकारून की तो त्या ठिकाणी दया करणारा देव आहे.
I think that's a wonderful definition, but the first part there is enlightening. It says prayers and offering up of our desires unto God.
ती जी गोष्ट आहे ते थोड्या शब्दांमध्ये नक्कीच चांगलं सांगितलेलं आहे. आणि पहिला मुद्दा त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रार्थना म्हणजे की आपल्या ज्या इच्छा आहे ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पित्याकडे सादर करणं.
So the question this morning is what are your desires that you pray to God for?
आणि मग या सकाळी तुम्ही असा प्रश्न विचारायचा स्वतःला की तुमच्या इच्छा काय आहे ज्या तुम्ही पित्याकडे मांडत आहात.
Psalm 34:7 says, delight yourself in the Lord and then he will give you the desires of your heart.
आणि मग स्तोत्र संहिता 34:7 आपल्याला सांगतंय की त्या ठिकाणी देवाच्या नियमशास्त्रात तुम्ही जर आनंद घेतला तर त्या ठिकाणी तो तुमच्या अंतःकरणाची इच्छा पूर्ण करेल.
Matthew 6 says, seek first the kingdom of God and his righteousness and then all these things will be added unto you.
आणि मग त्या ठिकाणी मत्तय 6 मध्ये आपण देखील पाहतो की तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी म्हणजे त्याच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लागतील.
So what are your desires? Sometimes people turn those verses around and make them ulta, no?
आणि मग या सकाळच्या वेळेस तुमच्या इच्छा काय आहेत बरेच वेळा आपण पाहतो की लोक ते वचन घेतात आणि ते वचन उलट करतात.
And I say, Lord, you fulfill my desires and then I will seek your kingdom.
आणि मग आपण अशा रीतीने त्याचा अर्थ लावतो की तू पहिले माझ्या इच्छा पूर्ण कर आणि मग मी तुझं राज्य किंवा तुझं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न कर.
And I use God like a genie in a bottle, no? They rub the bottle whenever they want something, whenever they want their desires fulfilled.
आणि मग आपण बरेच वेळा त्या ठिकाणी देवाचा उपयोग हा अल्लादीनच्या चिराग सारखा करतो की त्याच्यावर घातलं म्हणजे तो येईल बाहेर आणि मग त्या ठिकाणी तो आपल्या इच्छा पूर्ण करेल.
So that is not how we pray.
आणि मग अशा रीतीने आपण प्रार्थना करायची नाही.
ऑफ कोर्स आवर प्रेयर इज अबाउट आवर डिझायर्स बट आर आवर डिझायर्स बिब्लिकल.
आणि मग नक्कीच प्रार्थना ही जी आहे की ते आपल्या इच्छा त्या ठिकाणी सादर करणं आहे परंतु आपल्या इच्छा ज्या आहे त्या पवित्र शास्त्रानुसार आहेत.
अँड दॅट्स व्हॉट प्रेयर एक्सप्रेसेस.
आणि मग तीच गोष्ट प्रार्थना जी आहे ती त्या ठिकाणी मांडते.
आय हॅड ऑपॉर्च्युनिटीज टू प्रे विथ मेनी गॉडली पीपल.
आणि मग नक्कीच मला संधी असते की बरेच वेळा मी जे देवभिरू लोक आहेत त्यांच्याबरोबर प्रार्थना करतो.
बट आय ऑल्सो हॅड ऑपॉर्च्युनिटीज टू प्रे विथ मेनी फूलिश पीपल.
आणि बरेच वेळा मला त्या ठिकाणी मूर्ख लोकांबरोबर देखील प्रार्थना करण्याची संधी मिळते.
अँड इट्स वंडरफुल टू लिसन टू गॉडली प्रेयर्स टू हिअर हाउ देअर डिझायर इज फॉर गॉड टू बी ग्लोरिफाइड इन देअर लाइफ.
आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस देवगुरू लोक प्रार्थना करतात त्यावेळेस त्यांच्या प्रार्थनेमध्ये दिसून येईल की कशा रीतीने त्यांची इच्छा आहे की देवाचं राज्य हे त्यांच्या जीवनामध्ये दिसून येईल.
अँड इट्स एडिफाइंग टू हिअर दॅट टाइप ऑफ प्रेयर.
आणि मग त्या तशा प्रार्थना ज्या आहे त्या आपल्याला त्या ठिकाणी बनवण्यासाठी तयार करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात.
बट इट्स डिस्टर्बिंग टू लिसन टू प्रेयर्स ऑफ दोज हू हॅव सेल्फिश डिझायर्स.
आणि मग ज्यावेळेस त्या ठिकाणी जे लोक त्या ठिकाणी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात त्यावेळेस त्या ठिकाणी दुःख होतं.
अँड इट्स डिस्टर्बिंग टू हियर पीपल कमांड जीसस टू डू समथिंग फॉर सेल्फिश पर्पसेस.
बरेच वेळा त्या ठिकाणी दुःख वाटतं या गोष्टीचं की लोक येशू ख्रिस्ताला आज्ञा करतात की त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी.
सो रिमेंबर प्रेयर नीड्स टू बी एन एक्सप्रेशन ऑफ आवर डिझायर्स अँड गॉड विलिंग दॅट दे आर गॉड ऑनरिंग अँड pleasing to him, desires that are godly.
And ma yavis apan hi prarthna karane garjeche ahe aplya jeevanamadhye ki aplya je ichcha ahe tya tya tikani devacha ichchenusar ahet ka pavitra shastra nusar te ahet ka.
When you desire God more than anything else in this world,
jyavis tumhi tya tikani tumchi ichcha hi devala prapta karun ghenyachi asel ya jagamadhye itar sagya goshtinpeksha,
you praying God you are more important than anything else that I would want.
त्यावेळेस तुम्ही हीच प्रार्थना करता की देवा तू माझ्या जीवनामध्ये असणं ही गोष्ट माझ्यासाठी इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाची आहे.
I'm worshiping you and that's what prayer is, folks.
आम्ही तुझी प्रार्थना करत आहोत, आम्ही तुझी उपकार स्तुती करत आहोत हे तुम्ही दाखवता.
We are acknowledging God's worth, we are acknowledging His greatness.
आणि मग आपण देव कोण आहे आणि त्याची जी महानता आहे ही आपण जाणतो, त्याचा स्वीकार करतो.
And when we confess our sins, we are expressing our sinfulness.
आणि मग ज्यावेळेस आपण आपले पाप कबूल करतो त्यावेळेस आपण देवाला दाखवून देतो की आपण कशा रीतीने पापी आहोत.
And when we seek forgiveness in prayers, we are expressing our deepest need.
आणि मग ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पाप क्षमेची त्या ठिकाणी इच्छा धरतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की आपली तीव्र इच्छा काय आहे.
Because more than food and more than clothes and more than anything else in this world, we need to be right with God, isn't it?
आणि मग जगामधलं जे काही अन्न आहे, जे काही अन्न वस्त्र जे आहे, त्यापेक्षाही महत्वाचं ही गोष्ट आहे की आपलं आणि देवाचं नातं हे सरळ आहे का.
And of course we've all been exposed to godly prayers and selfish prayers.
आणि बरेच वेळा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की ज्या देवभिरू प्रार्थना आहे आणि ज्या स्वार्थी प्रार्थना आहे त्या.
And when we express thanksgiving in our prayers, we are showing that we understand all good things come from God.
आणि मग ज्यावेळेस आपण देवाला धन्यवाद देतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते की आपल्याला समजतं की जे काही आहे ते सर्व देवापासून आपल्याला प्राप्त होतं.
So our prayers are about desires.
आणि मग आपल्या प्रार्थना ज्या आहे त्या आपल्या इच्छेविषयी आहेत.
Lifting up our desires unto God.
आणि मग आपली जी इच्छा आहे ती देवापुढे सादर करणं म्हणजे प्रार्थना होय.
Look at Psalm 46.
यावेळेस स्तोत्र संहिता 46 बघा.
Now suppose that you are in a situation where you are really down and maybe even depressed.
आणि मग यावेळेस तुम्ही कल्पना करा की तुम्ही अशा ठिकाणी आहात की ज्या अशा परिस्थितीमध्ये आहात की जिथे तुम्ही खूप निराश झालेले आहात.
And I'm sure you've been in those situations where you don't even know what to pray.
आणि मग नक्कीच आपण प्रत्येक जण त्या परिस्थितीमधून गेलेलो आहोत आणि त्यावेळेस मग आपल्याला समजत नाही की नेमकी आपण प्रार्थना काय करावी.
Maybe you've been hurt badly, maybe you've been let down badly and you feel like you cannot even pray.
कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी कोणीतरी वाईट गोष्टी सुनावल्या असतील किंवा त्या ठिकाणी तुम्हाला चुकीच्या मार्गाने कोणी घेऊन गेला असेल आणि मग तुम्हाला समजत नसेल त्यावेळेस की प्रार्थना काय प्रार्थना करावी.
How do we pray? What do we pray?
मग त्यावेळेस आपण मग काय प्रार्थना केली पाहिजे, काय प्रार्थना आपली असावी.
Well, let me show you a prayer here in chapter 46.
आणि मग 46 स्तोत्रामध्ये आपण पाहू शकतो ती गोष्ट.
God is our refuge and our strength, a very present help in trouble. Therefore will we not fear, though the earth gives away, though the mountains be moved into the heart of the sea, though its waters roar and foam, though the mountains tremble at its swelling.
वचन 1:3 मध्ये आपण पाहू शकतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समय सहाय्य करणारा सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलटी पालटी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उसळण्याने पर्वत हरले, तरी आम्ही भिनार नाही.
There is a river whose streams make glad the city of God, the holy habitation of the Most High. God is in the midst of her. She shall not be moved. God will help her when morning dawns.
जिचे प्रवाह देवाच्या नगराला परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळवायचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल.
The nations rage, the kingdoms totter. He utters his voice, the earth melts. The Lord of hosts is with us. The God of Jacob is our fortress.
राष्ट्र खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
Come behold the works of the Lord, how he has brought desolations on the earth. He makes war cease to the end of the earth. He breaks the bow and shatters the spear. He burns the chariots with fire.
या परमेश्वराची कृत्य पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो.
Be still and know that I am God.
शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे.
I will be exalted among the nations.
राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल.
I will be exalted in the earth.
पृथ्वीवर माझा महिमा वाढेल.
The Lord of hosts is with us. The God of Jacob is our fortress.
सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
If you're in a time of distress, go to the Bible. Pray the word of God.
आणि मग जर तुम्ही त्या ठिकाणी निराशामध्ये असाल तर मग पवित्र शास्त्राकडे जा आणि जी प्रार्थना त्या ठिकाणी जे वचन त्या ठिकाणी दिले आहे ते वाचा, ती प्रार्थना करा.
Suppose you were given an audience with God. Suppose you got to meet God, no?
जर समजा कल्पना करा की तुम्हाला त्या ठिकाणी देवाला भेटण्याची त्याला मिळण्याची संधी मिळाली.
Suppose tomorrow at 11 o'clock your request was granted and you are going to meet God.
आणि मग उद्या सकाळी 11 वाजता जर तुम्ही जी काही मागणी केली होती तिची तुम्हाला पूर्तता झाली आहे, तुम्हाला देवाने त्याला भेटण्यासाठी तुम्हाला संधी मिळाली आहे.
What would you say to him, no?
मग त्यावेळेस तुम्ही देवाला काय म्हणाल?
I remember having an appointment with the DSP, with Satesh Dada.
आणि मग त्यांना आठवतं DSP जे आहे सतीश अंकल बरोबर ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस त्यांना ती भेटण्याची ज्यावेळेस संधी मिळाली.
We made an appointment with him.
त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेतली त्यांच्याशी मिळण्यासाठी.
And I had to lay my request before him.
आणि मग त्यांची जी काही मागणी होती ती त्यांच्या समोर त्यांना मांडायची होती.
So the days before I was preparing my mind, what am I going to tell him, no?
आणि मग त्या दिवसाआधी मध्ये विचार करू लागले की मी त्यांच्याशी काय बोलणार आहे.
I can't just meet the DSP and talk about the cricket and talk about the weather and talk about, you know, the nice biryani I had for lunch. He doesn't care about these things, no?
आणि मग त्या ठिकाणी जर DSP ला त्यांना भेटायचं आहे आणि मग त्यांना भेटल्यानंतर मी जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी क्रिकेटच्या गप्पा किंवा दुपारी मी छान बिर्याणी खाल्ली किंवा आजचं वातावरण कसं आहे या गोष्टीचं मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी त्या गोष्टीचं त्यांना काही घेणं देणं नाहीये.
But if you were to meet God,
मग जर तुम्ही देवाला भेटणार आहात,
what would you say to God, no?
तुम्ही देवाला काय म्हणाल?
Well, the Puritans, they used to say, when we have opportunity to speak to God, we must pray God's word to him.
And the Puritans je ahe te asha ritine lihtat te mhantat ki jar amala devala bhetnyachi sandhi ali tar tyavelis ami devache shabd devache vachan punna tyachyashi bolu.
When we have opportunity to pray, we must pray God's word back to him.
Mag jar samja aplyala devachi prarthna karnyachi sandhi ahe tar ma apan tya dikane tyache je shabd ahe tyache je vachan ahe तेच पुन्हा आपल्या प्रार्थनेमध्ये त्याला सांगू.
वी प्रे गॉड्स प्रॉमिसेस बॅक टू हिम.
देवाची जी अभिवचन आहे ती आपण पुन्हा त्याला सांगूया.
देयर इज नथिंग मोर दॅट गॉड लव्ज देन हिज वर्ड.
आणि मग या जगामध्ये अशी कुठली गोष्ट नाहीये की जिच्यावर देव सगळ्यात जास्त प्रेम करतो आणि ती गोष्ट म्हणजे त्याचे वचन आहे.
द वर्ड इज I'm given to us as being incarnated in Jesus. Understand his love for his word.
आणि मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्याने त्याचा शब्द आपल्याला दिलेला आहे जो त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये या जगामध्ये आला आणि ज्याच्यावर त्याचं प्रेम आहे.
When in distress, go to Psalm 46. Talk about God's promises that he will be our fortress, that he will be exalted, that he will look after us.
आणि मग ज्यावेळेस तुम्ही निराशामध्ये असाल, ज्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे, त्यावेळेस तुम्ही स्तोत्र संहिता 46 ते वाचू शकता. त्यावेळेस तुम्ही देवाला सांगू शकता की तो आमचा आश्रय आहे. तुम्ही त्याचा गौरव करा की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला सांत्वन मिळेल.
Pray God's promises back to him.
देवाची अभिवचने पुन्हा त्याला सांगा.
God is our refuge, God is our strength, God is our help, God is a very present help in our troubles.
देव हा आपला आश्रय आहे, तो आपलं सामर्थ्य आहे, तो आपली मदत आहे आणि आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आपल्याला सहाय्य करणार आहे.
Therefore we will not fear though the earth change, though the mountains slip into the heart of the sea.
जरी त्या ठिकाणी मग पृथ्वी मग हल्ली किंवा त्या ठिकाणी पर्वत सागरतरी बुडाले तरी देखील आपण त्या ठिकाणी घाबरणार नाही.
You start praying scripture.
आणि मग त्याच कारणामुळे आपण देवाची प्रार्थना करताना त्याचे वचन वापरण्यास.
God loves his word.
देव त्याचे जे शब्द आहे ते त्याला आवडतात.
And as you pray the scripture, his word will strengthen you.
ज्यावेळेस तुम्ही त्याचे शब्द पुन्हा एक वार त्याला सांगाल त्यावेळेस तुमची इच्छा त्या ठिकाणी उत्तेजन
पावाल.
देवाचं वचन हे तुम्हाला त्या ठिकाणी तुमची बांधणी करेल, तुम्हाला वाढवेल.
लॉर्ड गिव्ह यू द वर्ड टू प्रे.
आणि देव त्या ठिकाणी तुम्हाला ते शब्द पूर्वक प्रार्थना करण्यासाठी.
ऑल यू डूइंग इज टेकिंग द वर्ड ऑफ गॉड अँड टर्निंग इट back to him as a prayer.
आणि मग आपल्याला एवढंच करायचं आहे त्याचे शब्द घ्यायचे आहे आणि ते आपल्या प्रार्थनेमध्ये पुन्हा त्याच्या समोर मांडायचे आहे.
Look at Psalm 51.
आणि मग स्तोत्रसहिता 51 हे बघा.
Psalm 51 is a prayer already. You just need to read it and pray to God in a difficult time.
आणि मग 51 वं स्तोत्र जे आहे ती प्रार्थना आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये असाल त्यावेळेस तुम्ही ते वचन वाचून त्या ठिकाणी प्रार्थना करू शकता.
Have you ever gone and read that and prayed that, Lord, have mercy on me, O God, according to your steadfast love?
मग त्या ठिकाणी तुम्ही कधी हे स्तोत्र वाचलं आहे का आणि त्यामध्ये तुम्ही कधी म्हणलं आहे का, हे देवा तू माझ्याकडे बघ आणि तुझं जे दया जी आहे ती तू माझ्यावर असू दे.
Remember, this is the prayer of David when he was found guilty, when he understood his guilt, when he had committed adultery with Bathsheba.
And he prayed that he had David done killed him. He had to tell his son that the sin that he had done with Bathsheba killed him. That is under what? That is why he prayed that he
pray these prayers.
ही प्रार्थना तुम्ही त्या ठिकाणी करू शकता.
Pray God's word back to him.
देवाचे शब्द, देवाचं वचन हे पुन्हा तुमच्या प्रार्थनेमध्ये त्याला तुम्ही सांगा.
And I really think that is what God is instructing his disciples to do right there in the very first words in Luke chapter 11 verse 2.
आणि मग त्याच कारणावर आपण पाहू शकतो विचित्र गोष्ट येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे तो लूक याच्या 11 अध्यायामध्ये.
Pray the Bible.
आणि म्हणजे हे की पवित्र शास्त्र तुमची प्रार्थना असू द्या.
Well, let's move quickly here. My second point.
दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण बघूया.
We pray to our Father.
दुसरा मुद्दा हा आहे की आपण आपल्या पित्याकडे प्रार्थना करतो.
Notice Jesus says in verse 2, when you pray, say Father.
आणि मग येशू ख्रिस्त काय म्हणतो वचन 2 मध्ये तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या.
Now I understand that some people find this difficult because they have a broken or estranged relationship with their own fathers.
आणि मग बरेच वेळा लोकांना या प्रकारची प्रार्थना करणं कठीण असतं कारण की त्यांचं आणि त्यांचे जे वडील आहे त्यांचं त्यांचं नातं हे सरळ नसतं त्या कारणामुळे.
And it's difficult to relate to the earthly father to see God as their earthly father, no?
आणि मग हे नक्कीच त्यांच्यासाठी खूप कठीण होऊन जातं ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या जो देवपिता आहे त्याची ज्यावेळेस ते त्या ठिकाणी त्याला त्यांचा जगिक पिता म्हणून त्याच्याशी तुलना करतात तेव्हा.
And our earthly father, he may have failed us.
आणि मग आपला जो जगिक बाप आहे कदाचित त्याने आपल्याला त्या ठिकाणी अपयशी असं ठरवलं असतं.
We need to understand God the Father is perfect in every way.
परंतु आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जो आपला स्वर्गीय पिता आहे तो प्रत्येक मार्गामध्ये परिपूर्ण असा आहे.
And no matter how full of flaws your earthly father was, just remember God is without sin.
आणि मग जरी तुमचा जगिक पिता त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अपयशी ठरलेला असेल तुमच्या जीवनामध्ये, परंतु जो स्वर्गीय पिता आहे त्याच्यामध्ये कुठलंही पाप नाहीये.
सो गॉड इज नथिंग लाईक आवर सिनफुल फादर्स, ओके?
आणि मग आपला जगिक बाप ज्या प्रकारे आहे त्याप्रमाणे आपला स्वर्गीय पिता नाही.
We pray to our heavenly father.
आणि मग यावेळेस आपण प्रार्थना जी करतो ती आपल्या स्वर्गीय पित्याकडे करतो.
And it's interesting to notice that Jesus doesn't say you can't pray to me, he says pray to my father.
आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्त असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करू नका, तो म्हणतोय की तुम्ही माझ्या पित्याकडे प्रार्थना करा.
There are prayers in the New Testament that are addressed to Jesus specifically.
आणि मग नवीन करारामध्ये असे काही शास्त्र उत्तरे आहे ज्यामध्ये त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करण्यात आलेली आहे.
But now it's saying Luke 2, we pray to the Father in Jesus Christ.
आणि मग आपण त्या ठिकाणी लुकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहू शकतो की पित्याकडे आपण प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये.
So it's because of Jesus Christ, it's because of his sacrifice on the cross, it's because of his atoning work that we can pray to God the Father.
आणि मग येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी केलेलं आहे ते जे बलिदानाचं कार्य जे त्या ठिकाणी वधस्तंभावरील मरण जे त्याने सोसलेलं आहे त्याच कारणामुळे आपण त्या पित्याकडे प्रार्थना करू शकतो.
In the Old Testament, remember that the only way that the Israelites could have access to God the Father was through the priest.
आणि मग यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर जुन्या करारामध्ये आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस इस्रायल लोकांना जर प्रार्थना करायची आहे त्यावेळेस त्यांच्यासाठी त्या ठिकाणी याजक होता.
द प्रीस्ट वर द मीडिएटर्स.
आणि याजक जो होता तो त्यांच्यासाठी मध्यस्थ करणारा होता.
अँड द प्रीस्ट वुड प्रे टू गॉड ऑन बिहाफ ऑफ द पीपल.
आणि मग जो याजक होता तो त्या ठिकाणी लोकांच्या वतीने पित्याकडे प्रार्थना करणारा होता.
टुडे Jesus is our high priest.
आणि आज येशू ख्रिस्त हा आपला मुख्य याजक आहे.
And he intercedes for us.
आणि तो आज आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे पित्याकडे.
He is an advocate to God the Father.
आणि आपल्या वतीने तो त्या ठिकाणी पित्याकडे वकिली करत आहे.
So we can pray to God. We ought to pray to God, but through Jesus Christ, in Jesus Christ.
आणि मग आपण पित्याकडे प्रार्थना करू शकतो. आपल्याला पित्याकडे प्रार्थना करायची आहे, परंतु येशू ख्रिस्ताच्या द्वारे.
Jesus says, pray to your Father. Remember, He is your Father.
आणि मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो की तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करा, त्यावेळेस तो त्यांना आश्वासन करून देतो आहे की तो तुमचा पिता आहे.
We are reminded in Romans 8 that He will never leave us, that He will never forsake us.
आणि रोम करारपत्र याच्या 8 मध्ये त्या ठिकाणी त्याने आपल्याला अशा शाश्वती दिलेली आहे की तो कधीही आपल्याला सोडणार नाही, कधीही तो आपल्याला टाकणार नाही.
Let's remember, we've been adopted into His family. He's not going to abandon us. He's not like our worldly father.
आणि मग हे लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्याने आपल्याला दत्तक घेतलेला आहे, तो आपल्याला आपल्या जगिक पित्याप्रमाणे आपल्याला टाकणार नाही किंवा सोडणार नाही.
He has chosen us, He has elected us, and He has bought us with His precious blood.
आणि त्याने आपल्याला त्या ठिकाणी निवडलं आहे, त्याने आपल्याला विकत घेतलेलं आहे त्याच्या त्या पवित्र रक्ताने.
He rules the heavens, He rules this earth, and He is your Father.
तो त्या ठिकाणी स्वर्ग आणि पृथ्वी या सर्व गोष्टींवर राज्य करणारा आहे आणि तो तुमचा पिता आहे.
He will never let you down.
तो तुम्हाला कधीही अपयशी ठरू देणार नाही.
Jesus says, pray that. Jesus says, believe it. Pray like you believe that.
आणि मग येशू ख्रिस्त त्यांना शिकवत आहे की तुम्ही अशा रीतीने प्रार्थना करा ज्याप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवला आहे.
Once you believe that,
ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवलेला आहे,
once you have confidence that Jesus is, that God is your Father,
ज्यावेळेस तुम्हाला समजून येईल की ज्यावेळेस तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होईल की देव हा तुमचा पिता आहे,
then you can pray for His name to be hallowed.
आणि मग त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता त्याचं नाव उंचवण्यासाठी किंवा पवित्र मानलं जाणं.
You can pray for His name to be made glorious.
त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता की त्याचं नाव हे गौरवलं जाणं.
Then you can pray for your sins to be forgiven.
त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता त्याच्याकडे की तुमच्या पापांची त्याने क्षमा करा.
Then you can pray for His kingdom to come.
त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता की त्याचं राज्य या ठिकाणी यावं.
But it all starts with a confidence in His name. Are you confident that He is your Father?
परंतु त्यासाठी तुमचा आत्मविश्वास हा या गोष्टीवर असणं गरजेचं आहे की तुम्हाला की तो तुमचा पिता आहे की नाही, हे या गोष्टीवर तुम्हाला विश्वास आहे की नाही.
You know, some of us have strange relationships with our father, me included, okay?
आणि मग आपण जे आहो या ठिकाणी त्यामध्ये आपण आपल्या पित्याबरोबर आपलं जे नातं असेल ते कदाचित खूप विचित्र असेल.
And I don't have confidence that I could pick up the phone and speak to my father and ask for even some money, no?
आणि मग त्यांना स्वतः त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही की ते फोन घेतील आणि त्यांच्या वडिलांना फोन लावून म्हणतील की मला काही पैसे हवे.
If I was in need of money, I probably wouldn't go to my father. I would probably first go to Auntie Chala.
आणि जर समजा मला जर पैशाची गरज असली तर मी माझ्या वडिलांकडे जाणार नाही, परंतु छल्ला आंटीकडे जाईल.
I don't have that confidence in my father, no?
कारण की मला माझ्या पित्यावर तो आत्मविश्वास नाही.
But it doesn't have to be like that with God, no?
परंतु देवाविषयी तशी गोष्ट ती नाहीये.
God is glorious.
परंतु देव जो आहे तो गौरवी असा.
He rules the heavens and earth.
तो स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर राज्य करणारा आहे.
And He has chosen you to be His child.
आणि त्याने तुम्हाला त्याची मुलं होण्याकरिता निवडलं आहे.
We can confidently approach His throne through Jesus Christ.
आणि मग आपण आत्मविश्वासाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या जो राजसन आहे त्याकडे जाऊन आपल्या मागण्या मागू शकतो.
And again, the Bible has given us lots of material that we can use to praise His name, to glorify His name.
आणि पवित्र शास्त्राने आपल्याला भरपूर त्या ठिकाणी नोंद करून ठेवलेली आहे की आपण त्या ठिकाणी त्याचा गौरव कशा रीतीने करण्यासाठी.
Here's a wonderful example I found in a book, Matthew Henry's Guide to Prayer.
आणि मग मॅथ्यू हेनरी जे आहे त्यांचं जे गाईड टू प्रे जे पुस्तक आहे त्यामध्ये त्यांना एक उदाहरण सापडलेलं आहे.
मॅथ्यू हेनरी वॉज अ प्युरिटन. वी हॅव हिज कॉमेंट्रीज इवन इन द बुकशॉप. नो, यू कॅन फाइंड इन देयर. नो,
मॅथ्यू हेनरी जे आहे त्यांची कॉमेंट्री आपल्या पुस्तकालयामध्ये आहे, तुम्हाला ती मिळेल.
आणि हॅज सम वंडरफुल गाइड्स फॉर प्रे. लेट मी रीड दिस टू यू.
मग त्यांनी त्या ठिकाणी काही जे मार्गदर्शन आहे ते त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिले आहे, ते मी वाचतो.
एंड ही डज द एक्झॅक्ट सेम थिंग आय एम टॉकिंग अबाउट. ही टेक्स Bible so that we can pray back to God.
आणि मग तेच गोष्ट बोलत आहे जी आतापर्यंत आपण ऐकले आहे की आपण पवित्र शास्त्र घेऊन त्या ठिकाणी देवाची प्रार्थना करावी.
He says, Lord, listen to this prayer. Lord our God, you are our Father.
आणि मग या ठिकाणी लक्ष द्या काय म्हणत आहे ते अशा रीतीने म्हणतात की देवा तू आमचा पिता आहे.
And even though Abraham doesn't know us and Israel doesn't acknowledge us, you are our Father and our Redeemer.
आणि ते अशा रीतीने म्हणतात की जरी अब्राहमला आम्ही कोण आहे माहित नाही किंवा इस्रायलला माहित नाही आम्ही कोण आहे परंतु तू या गोष्टीचा स्वीकार करतो की आम्ही तुझी लेकर आहोत.
And your name is from everlasting and we will from this time cry to you our Father.
तुझं नाव जे आहे ते सार्वकालिक आहे आणि या वेळेमध्ये आम्ही तुझ्याकडे ओरड करतो तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो.
Have we not all one Father? Has not one God created us?
आणि मग आमच्याकडे तोच पिता नाहीये का त्याच देवाने आम्हाला बनवलं नाहीये का.
यू आर द फादर ऑफ आवर स्पिरिट.
तू आमच्या आत्म्याचा पिता आहे.
अँड इन यू वी लिव्ह.
तुझ्यामध्ये आम्ही जगतो.
अँड यू हॅव आवर बीइंग. यू आर द फादर ऑफ लाईफ.
तू आमचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे. तू आमचं त्या ठिकाणी प्रकाशाचा देव आहे.
यू आर द फादर ऑफ मर्सी.
तू त्या ठिकाणी दयेचा पिता आहे.
यू आर द इटर्नल फादर हू इज स्ट्रॉंग टू सेव्ह.
आणि तू एक सार्वकालिक पिता जो पिता आहे जो आम्हाला वाचवू शकतो.
यू आर द फादर ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट.
तू आमचा प्रभू जो येशू ख्रिस्त आहे त्याचा तू पिता आहे.
हूज ग्लोरी वॉज दॅट ऑफ द फादर फुल ऑफ ग्रेस अँड ट्रूथ.
ज्याचं जे गौरव होतं ते सर्व त्या पित्यापासून होतं जो कृपा व सत्य यांनी परिपूर्ण आहे.
यू हॅव प्रिडेस्टिनेड टू बी अडॉप्टेड एज युअर चिल्ड्रन थ्रू जीसस क्राइस्ट आवर लॉर्ड.
आणि मग येशू ख्रिस्तामध्ये तू त्या ठिकाणी आम्हाला अगोदरच नेमून ठेवलं आहे निवडून घेतलं आहे तुझी लेकरं होण्याकरिता.
आमेन.
आमेन.
दॅट इज प्रेयर.
आणि ती त्यांची प्रार्थना होते.
नॉट अ वंडरफुल प्रेयर.
आणि ही एक अद्भुताची प्रार्थना नाहीये का.
ही सिम्पली प्रेइंग आवर फादर which art in heaven, hallowed be your name. Those are the two things he prayed in his prayer.
आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी दोनच गोष्टी केलेल्या आहे आणि ते हा की हे पित्या तुझे नाव पवित्र मानले जाव.
And you can see the Bible in that prayer, can you not?
आणि तुम्ही त्या ठिकाणी पवित्र शास्त्र त्या प्रार्थनेमध्ये पाहू शकता.
I mean, he prayed the Bible back to God.
मग त्याने काय केलेलं आहे की पवित्र शास्त्र घेऊन पवित्र शास्त्राचीच प्रार्थना त्या ठिकाणी पित्याला सादर केली आहे.
The Puritans, they understood this principle very well.
आणि प्युरिटन्स जे आहे त्यांना हे तत्व चांगल्या रीतीने समजलं होतं.
And they used to say, the Puritans used to say that when you pray, you must pray until you pray. That was their phrase. Pray until you pray.
त्या ठिकाणी प्युरिटन्स हे अशा रीतीने म्हणतात की प्रार्थना करा जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करता.
It sounds a little simple, but I think it's very deep.
आणि मग ते आपल्याला ऐकण्यासाठी खूप साधं वाटत असेल परंतु ते खूप खोल असं आहे.
Sometimes our prayers are not prayers.
आणि मग बरेच वेळा आपल्या प्रार्थना ज्या आहे त्या प्रार्थना नसतात.
Sometimes our prayers are just words that don't even mean anything.
आणि मग बरेच वेळा आपल्या प्रार्थना ज्या अशा रीतीने असतात की ज्या त्यामध्ये असे शब्द असतात की ज्या शब्दांना काही अर्थ नाही.
Sometimes I sit down with my children and I try to instruct them in their prayers.
आणि मग बरेच वेळा मी त्या ठिकाणी माझ्या मुलांबरोबर बसतो आणि त्यांना त्या ठिकाणी प्रार्थना कशा रीतीने करावी हे शिकवण्याचा प्रयत्न करतो.
And it's amusing to listen to them praying.
आणि मग हे एक गोष्ट ज्यावेळेस त्यांची प्रार्थना करताना आपण ऐकतो.
And sometimes they pray meaningless prayers. They pray, oh God, thank you for everything.
आणि मग बरेच वेळा त्या ठिकाणी ते प्रार्थना करतात त्यांना काही अर्थ नसतो ते अशा रीतीने प्रार्थना करतात हे पित्या आणि सगळं काय दिलं त्याबद्दल तुला धन्यवाद.
आमेन. And we laugh at that, but that's sometimes how we pray. We pray meaningless prayers, no?
आणि मग आपण अशा प्रार्थनांना बघून त्या ठिकाणी आपण हसतो परंतु त्याच प्रार्थना आपण देखील करतो ज्या प्रार्थनांना काही अर्थ नाही.
Sometimes we pray and we distracted and we can't think properly and we can't pray properly.
आणि मग बरेच वेळा त्या ठिकाणी आपण प्रार्थना करत असताना त्या ठिकाणी आपलं लक्ष वेधलं जातं त्या कारणामुळे आपण योग्य रीतीने प्रार्थना करू शकत नाही.
And the Puritans understood that they struggled with the same thing.
आणि मग जे प्युरिटन होते ते देखील त्याच प्रकारच्या परिस्थितीमधून गेलेले आहेत परंतु त्यांना ती गोष्ट समजून आलेली आहे.
That's why I said, pray until you pray.
मग त्याच कारणामुळे ते म्हणतात की तुम्ही प्रार्थना जी आहे ती प्रार्थनेसारखी प्रार्थना करा.
And sometimes the words aren't coming out properly, no?
बरेच वेळा आपले शब्द जे आहे ते योग्य रीतीने येत नाही.
So we have to pray until you believe that he is your father.
आणि मग ते हेच म्हणत आहे की प्रार्थना तोपर्यंत करा की जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवताय की तो तुमचा पिता आहे.
Third point and last point. Pray that God's name will be glorified.
तिसरा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की देव पित्याचं नाव जे आहे ते गौरवलं जावं.
This is how we pray. hallowed be your name.
आपण अशा रीतीने प्रार्थना करतो की तुझे नाव पवित्र मानले जाओ.
Pray that God's name be glorified.
मग ही प्रार्थना करा की जेणेकरून देवाचं नाव जे आहे ते उंचवलं जाओ.
Remember when Satan tempted Adam and Eve in the Garden of Eden.
तुम्हाला हे आठवतं का ज्यावेळेस सैतानाने त्या ठिकाणी आदम आणि हवेला भुरळ घातली यादन बागेमध्ये.
What was the main thing that God wanted? Sorry, that Satan wanted to say to Eve and Adam about God.
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा रीतीने सैतानाकडे आहे देवाला देवाविषयी सांगण्यासाठी आदम आणि हवेला.
He was trying to tell them that God is not worthy.
आणि मग सैतान जो आहे तो आदम आणि हवेला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देव त्या ठिकाणी पात्र किंवा लायक नाहीये.
Satan was trying to lie to them that you can have greater satisfaction outside of God.
आणि मग सैतान त्या ठिकाणी त्यांच्या समोर खोटं मांडत आहे, त्यांच्याशी खोटं बोलत आहे, त्यांना तो हे सांगत आहे की देवाला सोडून देवा बाहेरचं जे आनंद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अतितृप्तता प्राप्त होईल.
Satan was trying to show them, tempt them, that they can have greater joy outside of God.
सैतान त्यांना हे सांगत आहे की देवाला जर सोडलं तर त्या ठिकाणी तुमच्याकडे भरपूर आनंद आहे.
If they just rejected God and became small gods themselves, they would have greater fulfillment.
आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो की जर तुम्ही त्या ठिकाणी देवाला जर सोडून स्वतः जर छोटे देव जर झाले तर तुमच्यामध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल.
What he was telling them is to look at themselves, make themselves glorious and God less glorious.
आणि सैतान काय करण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही स्वतः किती गौरवी आहात हे तुम्ही बघा आणि याच्याद्वारे तो हेच करत आहे की देव हा कमी गौरवी आहे.
So Satan was tempting Adam and Eve to say that God is not as great as he claims to be.
आणि मग सैतान जो आहे तो आदम आणि हवेला हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करत होता की देव ज्याप्रमाणे तो स्वतःला दाखवतो तसा तो गौरवशाली नाही.
Now find it interesting that this is the first thing God tells us what to pray, no?
आणि मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की पहिली जी गोष्ट आहे तो प्रभू आपल्याला सांगत आहे की आपल्या प्रार्थनेमध्ये आपण काय असावं.
We pray that God's name is glorified.
आपण हीच प्रार्थना करणं गरजेचं आहे की त्याचं नाव हे गौरवलं जावं.
You remind yourself that God is greater than you.
आणि मग तुम्ही स्वतःला या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की देव हा तुमच्यापेक्षाही गौरवी आता.
Pray that God's name be glorified, that he is exalted, because he is better than you. He is better than anybody else, anything else.
ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की तो या ठिकाणी असलेल्या कुणी असो मग त्या ठिकाणी त्या सगळ्यांपेक्षा तो महान आहे. ही गोष्ट जाणून घेऊन तुम्ही त्याला गौरव देणं गरजेचं आहे.
You pray, hallowed be thy name.
तुम्ही ही प्रार्थना करा की तुझे नाव पवित्र मानले जावं.
Remember one story I heard about a Sunday school class once.
आणि मग संडे स्कूलच्या क्लासमध्ये त्यांनी एक गोष्ट ऐकली होती ती अशी.
And the Sunday school teacher asked the class, who can tell me the names of God?
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी संडे स्कूलच्या मुलांना विचारलं की कोण मला सांगू शकतो देवाची नावं काय.
And one little girl put up her hand and she says, God's name is Harold.
Harold. आणि मग एक मुलगी उभी राहिली आणि म्हणाले की देवाचं नाव हेरल्ड आहे.
And the teacher said, Harold? I've heard of Yahweh, I've heard of Yeshua, I've heard of that, but Harold, where is Harold in the Bible?
आणि मग त्या ठिकाणी ती जी टीचर होती तिला त्या ठिकाणी गोंधळात पडली. ती म्हणाले की मी देवाचं नाव याहवे येशू असं ऐकलेलं आहे परंतु हेरल्ड नाव कुठून आलं.
And the girl said, well, in Luke chapter 11 verse 2 it says, when you pray, our Father, Harold is your name.
आणि मग ती स्त्री त्या ठिकाणी ती छोटीशी मुलगी तिच्या टीचरला म्हणाले की लूक याचं 11 आणि वचन 2 मध्ये त्या ठिकाणी तुझं वचन सांगत की तुझे नाव
Harold
मानले जाव.
And we laugh at that. And you know, we think of children and we laugh at them because they don't know what the meaning is, no?
आणि मग बरेच वेळा आपण त्या ठिकाणी ते ऐकून हसतो कारण की लहान मुलांना त्याचा अर्थ माहित नसतो.
But sometimes it's the same with adults.
आणि मग बरेच वेळा तीच गोष्ट प्रौढांमध्ये देखील असते.
Adults don't know how to pray or what to pray for, no?
आणि मग आपल्याला देखील माहित नसतं की प्रार्थना काय करायची आहे, कशी करायची आहे.
More importantly, they don't know what it means to pray, hallowed be thy name.
मग त्यांना माहित नसतं की तुझे नाव पवित्र मानले जावं याचा नेमका अर्थ काय आहे.
Well, it means, Lord, may your name be considered holy.
आणि मग याचा अर्थ हाच होतो की तुझं नाव जे आहे ते पवित्र मानलं जावं.
May your name be considered as set apart from all other names.
आणि मग तुझं नाव जे आहे ते इतर नावापेक्षा वेगळं केलेलं असावं असा जसा आता.
May your name be considered as high and lifted up.
आणि मग तुझं नाव जे आहे ते उंचवलं जावं ते त्या ठिकाणी गौरवलं जावं असा जसा असतो.
May your name be considered glorious.
आणि मग तुझं नाव जे आहे ते गौरवी असं आहे अशी त्याची तुलना करावी.
Pray that God wants to hear from our lips.
ही प्रार्थना देवाने आपल्या मुखातून ऐकण्याची त्याला इच्छा आहे.
The greatest thing that there is, the greatest one, is to be worshipped from our lips.
आणि तो त्या ठिकाणी जो एकच महान असा जो आहे त्याची आपण प्रार्थना करावं ही त्याची इच्छा आहे.
Are we hallowing God's name?
मग यावेळेस सकाळी आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारूया की आपण देवाचं नाव पवित्र मानत आहोत.
God is to be worshipped.
देव त्या ठिकाणी आपलं स्तुतीस पात्र आहे.
You saw a YouTube clip, a Facebook clip this week about these children who met their football heroes.
आणि मग त्यांनी फेसबुकवर एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पाहिली. त्यामध्ये त्यांनी पाहिलं की जे मुलं आहेत त्या ठिकाणी त्यांचे जे फुटबॉलचे जे प्लेअर आहेत त्यांना
फुटबॉल हिरोज आयडल्स
ओके त्यांनी त्या ठिकाणी जे त्यांचे आवडते जे फुटबॉल खेळणारे प्लेअर आहेत त्यांची मूर्त्या केलेल्या होत्या त्यांनी पाहिलं.
हिज लिटल चिल्ड्रन वर स्टँडिंग लुकिंग एट लायनेल मेसी अँड लुकिंग एट रोनाल्डो अँड देयर माउथ्स वर लाइक दिस ओह दे वर They didn't know what to do, they didn't know what to say.
Mujahid tani tani kai Ronaldo la pahila and Jahid tani tani tachi ji murti banavli hoti la pahila tani tancha ton tani aagun paat basle dana tani tachakade pahilavar.
And then when these football players came and they signed their autograph and they gave them a hug and these little children are crying, the tears are flowing from their eyes and they are holding these people, they are worshipping their idol.
आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेस ते जे आले त्यांनी त्यांना त्यांचे जे आवडता प्लेअर होता त्याचे ऑटोग्राफ दिले त्यावेळेस ते त्या ठिकाणी त्यांना मिठी मारून रडू लागले. आपण पाहू शकतो की कशा रीतीने ते त्या ठिकाणी त्यांची जे मूर्त्या होत्या त्यांची भक्ती करत आहेत.
And one of the clips, Messi was eventually he was just bombarded with these little children. They were jumping on him and his bodyguards had to pull all the children apart and they had to put him in the car and he had to ride away.
आणि मग मेसीचं ज्यावेळेस त्याची वेळ आली त्यावेळेस त्या ठिकाणी मुलांनी एवढा गोंधळ केला की शेवटी त्याला त्या ठिकाणी त्याचे जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी त्या मुलांना मागे करावं लागलं आणि त्याला रस्ता करून त्याच्या गाडीमध्ये बसून निघून जावं लागलं.
And that didn't stop the children. They were running off to the car. Messi, Messi!
आणि मग त्या ठिकाणी त्याच्याद्वारे देखील ते मुलं शांत राहिले नाही तर त्याच्या गाडीच्या मागे मेसी मेसी करत वळत पडत होते.
And they were hallowing Messi's name, no?
आणि मग ते त्या ठिकाणी मेसीचं नाव उंचावत होते.
They were making Messi's name high above anybody else's name.
आणि मग मेसीचं नाव जे आहे ते इतर नावापेक्षाही ते उंच असं करत होते.
They were glorifying the name of Messi, no?
आणि मग ते मेसीचं नावाची त्या ठिकाणी ते स्तुती करत होते त्याला गौरव देत होते.
And I watched that clip and I wondered, you know, do we have that same affection for the name of God?
आणि मग ज्यावेळेस त्यांनी ती व्हिडिओ क्लिप पाहिली त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आला की आपण त्याचप्रमाणे देवाविषयी आपल्याला ती इच्छा आहे
सेम डिझायर टू सी गॉड्स नेम लिफ्टेड हाय अँड ग्लोरिफाईड.
तुमच्या अंधकारणामध्ये तीच प्रकारची इच्छा आहे का देवाचं जे नाव आहे ते पवित्र आणि उंचवलं जाण्यासाठी?
द ग्रेटेस्ट पर्सन इन द वर्ल्ड His name must be hallowed.
आणि मग जगातलं सगळ्यात महत्व किंवा महान व्यक्ती जो आहे त्याचं नाव उंचवलं जावं.
And we pray scripture back to our God.
आणि मग आपलं त्यासाठी देवाचं वचन जे आहे तेच त्या ठिकाणी आपल्या प्रार्थनेमध्ये देवासमोर मांडणं गरजेचं आहे.
So let us pray and I'm going to pray again Matthew Henry's prayer that he prayed and I want us to close our eyes and use this and see the Bible again in this prayer.
आणि मग आपण यावेळेस मॅथ्यू हेनरींची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना करूया आणि मग त्या ठिकाणी आमेन म्हणूया. आणि मग त्यावेळेस तुम्ही लक्ष द्या की त्यावेळेस तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये हे जे शब्द जे आहेत वापरले त्यामध्ये पवित्र शास्त्र कुठे आहे तुम्ही पाहू.
Remember, we pray his name is acknowledged as glorious in our lives, in our hearts, and in the lives of all the people around us.
आणि यावेळेस आपण ही गोष्ट जी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये स्वीकारूया की त्याचं नाव जे आहे ते आपल्या जीवनामध्ये इतरांच्या जीवनामध्ये गौरवलं जावं.
Let's pray together.
आपण प्रार्थना करू.
Oh Lord, it is our heart's desire and prayer that your name be sanctified.
की ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की आमच्या प्रार्थनेमध्ये तुझं नाव जे आहे ते गौरवलं जाव.
It is our heart's desire and prayer that your name be hallowed and be considered holy. It is our prayer that your name be set apart and be glorified. And we pray that you be glorified as a holy God. We desire to exalt you, O Lord our God. We desire to worship at your footstool. We desire to worship at your holy hill, to praise your great name.
आणि आम्ही याची इच्छा धरतो की तुझ्या ज्या पवित्र डोंगरावर आम्ही उभा राहून तुझं जे पवित्र नाव आहे त्याची स्तुती करावी.
For you, Lord God, are holy.
कारण की तू जो देव आमचा आहे तू पवित्र आहे.
You are holy and you inhabit the praises of your people.
आणि तू पवित्र आहेस आणि तुला त्या ठिकाणी तुझ्या लोकांची स्तुती आवडते.
We glory in your holy name.
आणि तुझ्या पवित्र गौरवी नावामध्ये आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.
And therefore our hearts rejoice.
त्याच कारणामुळे आमचे अंतकरणे उल्हासतात.
Because we have trusted in that holy name.
कारण की आम्ही त्या पवित्र नावावर विश्वास ठेवला आहे.
To which we always give thanks.
त्याच नावामध्ये आम्ही सदोदित तुला धन्यवाद देतो.
Lord, enable us to glorify your holy name.
आणि तुझं पवित्र नावाची स्तुती करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर.
Help us, enable us forever to praise you with all of our hearts.
आणि आमच्या सार्वकालिकतेमध्ये पवित्र प्रभू आमच्या अंतकरणामध्ये आम्ही तुला सदोदित धन्यवाद देण्यास समर्थ आहे.
By bringing you the fruits of our lives.
त्यामध्ये आम्ही आमचं जे जीवन आहे त्या जीवनातली जी फळे आहेत ती सादर करून ती घेऊन येऊ.
Because we know this way our heavenly Father is glorified.
कारण की आम्हाला माहित आहे की याच मार्गाने आमचा जो स्वर्गीय पिता आहे तो गौरवला जातो.
Lord, be to us our God.
आणि पिता यावेळेस आम्हाला आमचा तू देव हो.
Be to us the name which we praise and glorify. Thank you for calling us out of darkness into your marvelous light, that we may be a peculiar people that praise the name of God.
आम्ही धन्यवाद देतो तुला पवित्र देवा की तू आम्हाला अंधारामध्ये अंधारातून काढून असे विशेष असे लोक बनवले की जे तुझं जो पवित्र नाव आहे त्याची भक्ती करणारे स्तुती करणारे.
We praise the work of your hands.
आणि तुझे हस्तकृती बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो.
Who sanctifies his own name.
आणि तुझं जे पवित्र नाव आहे त्याला आम्ही धन्यवाद देतो.
Who sanctifies the Holy One of Jacob.
आणि आम्ही त्या जे यकोबाचा जो पवित्र आहे त्याची स्तुती करतो.
We praise your name.
आम्ही तुला धन्यवाद देतो.
Through Jesus Christ our Lord.
आणि जो आमचा तारणारा येशू ख्रिस्त प्रभू आहे त्याच्याद्वारे.
We pray, amen.
त्याच्याच नावात मागतो.